मित्रांनो नमस्कार. हॅलो एक्सपर्ट या कार्यक्रमात मी अभिषेक आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, चित्रपट पाहायला सगळ्यांनाच आवडतं, पण त्या चित्रपटाच्या पाठीमागं हजारो जणांची टीम कार्यरत असते. यात लेखक असेल, दिग्दर्शक असेल, कॅमेरामॅन असेल, स्पॉट बॉय असेल, अशी अनेक माणसं त्या चित्रपटाच्या यशस्वीतेसाठी कार्य करत असतात. यातलाच एक महत्त्वाचा दुवा म्हणजे दिग्दर्शक, आणि त्याचं क्षेत्र म्हणजे दिग्दर्शन. चित्रपट यशस्वी व्हावा असं सगळ्यांनाच वाटत असतं. लेखकाला वाटतं की माझी कथा तितक्याच रंजकतेनं मांडली गेली पाहिजे. निर्मात्याला आपल्या कमी खर्चात ही कथा कशी सादर करता येईल याचं टेन्शन असतं. या दोन्हींचा समन्वय साधून जो चित्रपटाचा गाडा पुढे हाकतो तो म्हणजेच दिग्दर्शक. आणि असेच एक दिग्दर्शक आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत. तर आपण स्वागत करूया अनूप जत्राटकर यांचं. सर नमस्कार, तुमचं या कार्यक्रमात मनापासून स्वागत. अनूप जत्राटकर हे 2005 पासून चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत. लघुपट असतील, माहितीपट असतील, जाहिराती असतील, अशा अनेक क्षेत्रात त्यांनी अनेक कामं केलेली आहेत. त्यांच्या निष्पर्ण पिंपळाच्या छायेत या एकांकिका समूहाला महाराष्ट्र शासनाचा विजय तेंडुलकर पुरस्कार प्राप्त झाला आहे. सध्या शिवाजी विद्यापीठाच्या BA फिल्म मेकिंग या कोर्सचं अध्यापन ते करत आहेत. सर नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे.
खूप खूप धन्यवाद.
सर, अभिनय, दिग्दर्शन, संगीत, संकलन इतकेच विभाग सगळ्यांना माहिती आहेत, पण या व्यतिरिक्त कोणते विभाग असतात का?
नक्कीच, तुमचं अगदीच खरं आहे. लोकांना जनरली हे चारच विभाग माहीत असतात, पण एक चित्रपट तयार करताना साधारणपणे 100 ते 200 लोकांची टीम त्याच्यामागे राबत असते. आणि मुळात चित्रपटामध्ये 64 कलांचा संगम होतो, त्यामुळे तितकेच कलाकार, तितकेच विभाग याच्यामध्ये अभिप्रेत असतात. नुसतं आपण दिग्दर्शन जरी म्हटलं तर दिग्दर्शनामध्ये सहाय्यक दिग्दर्शकांची एक फळी असते, संकलकांमध्ये त्यांची फळी असते, त्यामुळे बऱ्याच लोकांचा हातभार एक चित्रपट निर्माण करताना लागत असतो. त्यामुळं मेकअपमध्ये पण आता बरेच प्रकार येत आहेत. मेकअप आर्टिस्ट, VFX साठी लागणारं मेकअप वेगळं, तुमचं प्रोस्थेटिक मेकअप वेगळं, कॉस्ट्युममध्ये प्रकार असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे विभाग आहेत. तर मला वाटतं की याच्या जितकं आपण खोलात जाऊ तितकं स्काय इज द लिमिट आहे या क्षेत्रामध्ये.
नक्कीच,
मुलांनी सकारात्मकपणे या क्षेत्राकडे बघावं अशी एक अपेक्षा.
नक्कीच. तर सर, या विभागांमध्ये काम करण्यासाठी किती लोकांची गरज असते साधारण, आणि मानधनाचं स्वरूप कसं असतं किंवा ते कशा स्वरूपात मिळतं?
ज्यांना 11 ते 5 कामाची सवय आहे तर मुळात हे क्षेत्र त्यांच्यासाठी नाही आहे, कारण इथं तुम्हाला वेळेचं बंधन नसतं. आणि मानधन तुम्ही किती तुम्ही काम करता किंवा कुठल्या पायरीवरती तुम्ही काम करता आहात, तुम्ही चौथा असिस्टंट आहात, तिसरा असिस्टंट आहात, त्यानुसार पर डे वरती याचं बजेट असतं. आणि याची एक नियमावली आहे जी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ असेल किंवा इंडियन फिल्म फेडरेशन यांनी काही नियमावली दिली आहे की मिनिमम किती मानधन मिळावं. जर तुम्ही मराठी चित्रपटासाठी काम करत असाल तर दिवसाला तुम्हाला मिनिमम 1500 रुपये मानधन मिळतं, आणि हिंदीसाठी करत असाल तर 4500 रुपये हे मिनिमम मानधन असतं. त्यामुळं पण इथं वेळेचं बंधन नाही आहे, तुम्हाला शेड्यूल जसं लागेल तुमची काम करण्याची तयारी असायला हवी, तुमचं डेडिकेशन असायला हवं, तर तुम्ही या क्षेत्रामध्ये नक्कीच तग धरू शकता.
नक्कीच, म्हणजे डेडिकेशन हे या क्षेत्रात सुद्धा महत्त्वाचं आहे. तर अनुभवी लोकांनाच कामं मिळतात असा एक जनमानसात समज आहे, तर नवीन लोकांनी यात प्रवेश करताना काय काळजी घेतली पाहिजे?
तुमचं बरोबर आहे अगदीच, की नवीन लोकांना प्राधान्य दिलं जातं, पण आजकाल हे चित्र बदलताना दिसते. कारण नवीन लोक जी येतात किंवा नवी पिढी आज खूप जास्त ॲडव्हान्स आहे जुन्या पिढीपेक्षा, किंवा ती येणारी प्रत्येक पिढी काहीतरी आपल्या एक घेऊन येत असते. त्यामुळं जेव्हा दिग्दर्शक म्हणून माझ्याच टीममध्ये जेव्हा मी बघतो तर मी नवीन लोकांचा जास्त भर नाही देतो, कारण एक तर ते जेनजी ज्याला म्हणतात ते त्या जनरेशनशी ते रिलेट करू शकतात, त्यांना नवीन आयडियाज माहिती असतात, आणि त्याचा फायदा फिल्म मेकर म्हणून तुम्हाला ती फिल्म यूथपर्यंत पोहोचण्यासाठी फायदा होऊ शकतो. त्यामुळे हल्ली हा एक दृष्टिकोन बदलतो आहे, म्हणजे महत्त्वाचे जे डिपार्टमेंट असतात तिथं जुनी लोक असतात किंवा जी जाणकार आहेत ती असतात, आणि त्यांच्या हाताखाली जनरली असा एक ट्रेंड येतो की ती नवीन लोक, फ्रेशर्स लोकांना प्राधान्य दिलं जात आहे. त्यामुळे नक्कीच हे थोडंसं चित्र बदलताना दिसतं आहे, आणि याचा फायदा युवकांना नक्कीच होतो आहे.
नक्कीच नक्कीच. तर सर, तुम्ही आता ज्या विद्यापीठात कार्य करत आहात, तर त्या शिवाजी विद्यापीठात BA फिल्म मेकिंग कोर्स सुरू झालेला आहे, तर हा कोर्स विद्यार्थ्यांसाठी कसा उपयुक्त आहे याविषयी थोडं सांगा.
अतिशय अभिनव कल्पना आपल्या शिवाजी विद्यापीठामध्ये ही राबवली गेलेली आहे, कारण अजून कुठल्याच विद्यापीठामध्ये अशा पद्धतीचा 3 वर्षाचा अभ्यासक्रम कुठेही नाही आहे. आणि ही गरज होती, काळाची गरज आहे, कारण हे क्षेत्र खूप झपाट्यानं वाढतंय, त्याचा विस्तार होतोय, आणि त्यामुळे शास्त्रशुद्ध पद्धतीनं या पूर्ण क्षेत्राचं नॉलेज ज्ञान देण्यासाठी इथं हा विभाग सुरू करण्यात आलेला आहे. आणि याचा फायदा विद्यार्थ्यांना असा आहे की इथं तुम्हाला लेखन, दिग्दर्शनापासून ते अगदी तुमचं शूटिंग करणं असेल, कॅमेरा ऑपरेट करणं असेल, एडिटिंग करणं असेल, संगीत असेल, कला दिग्दर्शन असेल, अशा वेगवेगळ्या बाबींना तर इथं शिकवलं जातंच आणि एक्सपर्ट लोकांकडून ते शिकवलं जातं जे स्वतः इंडस्ट्रीमध्ये काम करतायत, ज्यांचा 15-15 वर्षांचा अनुभव आहे, ती लोकं असतील किंवा ज्या कोल्हापूरच्या परिसरात ज्या संस्था आहेत, चित्रनगरी असेल किंवा अखिल भारतीय महामंडळ असेल, तर यांच्या संयोगानं तिथल्या लोकांना, अनुभवी लोकांना इथं आणून मुलांना ते नॉलेज देण्याचा हा या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळं जेव्हा तुम्ही इथून बाहेर पडाल तर नक्कीच तुम्हाला कोणी नौखं म्हणून बघणार नाही, ही एक अपेक्षा आहे. आणि तुमच्या पाठीशी 3 वर्षांचा अनुभव, जिथं प्रॅक्टिकल जास्तीत जास्त देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि चांगल्या लोकांच्या, अनुभवी लोकांच्या माध्यमातून हा एक प्रयत्न चाललेला आहे.
नक्कीच एक चांगला उपक्रम शिवाजी विद्यापीठानं चालू केलेला आहे आणि विद्यार्थ्यांना आम्ही शिववाणीच्या माध्यमातून सुद्धा आवाहन करू इच्छितो की ज्यांना ज्यांना फिल्म मेकिंगमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी विद्यापीठात BA फिल्म मेकिंग या कोर्सला नक्कीच प्रवेश घ्यावा. तर सर, आता या फिल्म मेकिंगच्या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
एक तर 2 गोष्टी आहेत, जसे तुम्ही बोललात की जी जी लोक इच्छुक आहेत, ज्यांना अगदी पॅशनेटली या क्षेत्राबद्दल काहीतरी वाटतंय, काहीतरी करून दाखवायचं आहे, तर त्यांनी नक्कीच ही प्रोसेस समजून घेण्यासाठी BA फिल्म मेकिंगमध्ये ॲडमिशन तर घ्यावंच. आणि दुसरी गोष्ट, इथलं नॉलेज, इथं तुम्हाला मिळणारं नॉलेज हे तुम्हाला बाहेरच्या प्रॅक्टिकल जगामध्ये किंवा जे इंडस्ट्री स्टँडर्ड्स आहेत त्या पद्धतीने शिकवले जात असल्यामुळं त्याचा तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी नक्कीच उपयोग होऊ शकतो. तर मुलांनी या क्षेत्राकडे सकारात्मकतेनं बघावं आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त मुलामुलींनी सहभाग घ्यावा अशी मी आशा व्यक्त करतो.
नक्कीच सर, आज तुम्ही आमच्या या कार्यक्रमात आला, आमच्या श्रोतांना तुम्ही मार्गदर्शन केलं याबद्दल तुमचं खूप खूप आभार. नमस्कार.